आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. निवडणूक निकालानंतर राजदमध्ये फूट. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार. महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. देशात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात किमान 10 जणांचा मृत्यू. आणि कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात भारतासमोर विजयासाठी 124 धावांचं आव्हान, मात्र दुसऱ्या डावात खराब सुरुवात. बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राज्यात सरकार स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केलंय. सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींनी वेग घेतलाय. या घडामोडींबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
बिहार विधानसभा निवडणुकांमधल्या दणदणीत विजयानंतर केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टी रामविलास गटाचे अध्यक्ष चिराग पासवान, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष संतोष सुमन यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल पाटणा इथं जदयूचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. जदयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी देखील काल संध्याकाळी नवी दिल्लीत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत नवीन सरकार स्थापनेबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचं वृत्त आहे. तर दुसरीकडे जदयूनं आपल्या सर्व 85 नवनियुक्त आमदारांना पाटणा इथं बोलावून घेतलंय. उद्या जदयू विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून यावेळी पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाईल. एनडीएचे 5 घटक पक्ष आपापल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतील. त्यानंतर एक संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. यात एनडीएच्या नेत्याची निवड केली जाणार आहे.
बिहारमध्ये उद्या राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होण्याची शक्यता असून यावेळी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केली जाईल. दरम्यान निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर राजदमधले पक्षांतर्गत मतभेद आणखी तीव्र झाले आहेत. पक्षाच्या नेत्या माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय. कुटुंबियांबरोबरचे संबंध तोडत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलंय. दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाचे धागे दोरे मिळवण्याचं काम तपास यंत्रणा करत आहेत. देशभरातल्या विविध ठिकाणी अद्याप शोध मोहिमा तपासण्या सुरू आहेत. दिल्ली गुन्हे शाखेनं आज अल फला विद्यापीठाविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी 2 FIR दाखल केले आहेत. दरम्यान लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रवाशांसाठी पुन्हा खुलं झालंय. राष्ट्रीय पत्रकारिता दिन आज देशभरात साजरा केला जातोय. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा हा स्थापना दिन पत्रकारिता दिवस म्हणून साजरा केला जातो. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. यात 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या तिघांवर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. आतापर्यंत 3 मृतदेह सापडलेत, तसंच एक रायफल, BGL लॉन्चर्स, इतर शस्त्रास्त्र आणि स्फोटकं जप्त केली आहेत. तुमालपाड भागातल्या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची खबर मिळाल्यावर जिल्हा राखीव दलाच्या एका पथकानं या भागात शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलं आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू होती. सध्या या भागात शोध मोहीम सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यातून सुरक्षा दलांनी काल IED म्हणजेच सुधारित विस्फोटक उपकरण जप्त केलं. या उपकरणाचा नियंत्रित स्फोट करून ते निकामी करण्यात आलं. या स्फोटात थानामंडी भागातल्या अप्पर बंगई गावातल्या एका घराचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्नपदार्थ आयातीवरचे कर कमी केले आहेत. भारतातून विशेषतः महाराष्ट्रातून होणाऱ्या आंबा आणि डाळिंबाच्या निर्यातीला याचा लाभ मिळेल. उष्णकटिबंधीय प्रदेशातून येणारी फळं, फळांचे रस, चहा, मसाले यावर परस्पर शुल्काचा परिणाम होणार नाही. व्हाईट हाऊसनं नमूद केलेल्या इतर वस्तूंमध्ये कॉफी, चहा, कोको, संत्री, टोमॅटो याचा समावेश आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी भारतातून होणाऱ्या आयातीवर 25% शुल्क लादलं होतं आणि रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त 25% दंडात्मक शुल्क लावलं होतं. पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथं सुरू असलेल्या डिप्लोमॅटिक बझार 2025 भारताच्या प्रदर्शनाला पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रेबेलो द सुझा यांनी काल भेट दिली. भारताचे पोर्तुगालमधले राजदूत पुनीत रॉय कुंडल यांनी त्यांचं स्वागत केलं. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भारत पोर्टुगल यांच्यातल्या राजनैतिक संबंधांची 50 वर्ष यावर या प्रदर्शनात भर दिल्याची माहिती भारताच्या पोर्टुगलमधल्या दूतावासानं दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकांच्या जागा वाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर होतात, त्यामुळे काही ठिकाणी महायुती झालीय, काही ठिकाणी 2 पक्ष एकत्र आले, तर काही ठिकाणी कोणत्याही पक्षांमध्ये युती झालेली नाही यावर चर्चा सुरू आहे असंही ते म्हणाले. महानगरपालिकांच्या निवडणुकीत मात्र शक्य तिथं युती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झालाय. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथं आज सकाळी झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. वाळून भरलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची धडक होऊन एका गाडीतले 5 जण मृत्यूमुखी पडले. जम्मू काश्मीरमध्ये बडगाम इथं झालेल्या अपघातात किमान 4 जण ठार झालेत तर अनेक जण जखमी झालेत. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. उत्तर प्रदेशात सोनभद्र इथं खाणीत अडकून एकाचा मृत्यू झाला तर 10 पेक्षा जास्त कामगार अद्याप अडकले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तसंच स्थानिक प्रशासन मदतकार्य करत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या कोलकाता इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर विजयासाठी 124 धावांचं आव्हान ठेवलंय. आज सामन्याच्या 3र्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या 7-93 धावांवरून पुढे सुरू केला. 8व्या गड्यासाठी कर्णधार टेम्बा बवुमा आणि कॉर्बिन यांनी 44 धावांची भागीदारी केली, मात्र बुमरानं कॉर्बिनला त्रिफळाचित करून ही जोडी फोडली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावात आटपला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमा 55 धावांची झुंजार खेळी करून नाबाद राहिला. भारताचा रवींद्र जडेजा यानं सर्वाधिक 4, सिराज आणि कुलदीप यादव यानं प्रत्येकी 2, तर बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. संघाच्या अवघ्या 2 धावा झाल्या असतानाच यशस्वी जयस्वाल आणि KL राहुल हे दोन्ही सलामीवीर माघारी परतले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दुसऱ्या डावात भारताच्या 4-64 धावा झाल्या होत्या. दरम्यान भारताचा कर्णधार शुभमन गिल याला सामन्यात झालेल्या दुखापतीवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. टेनिसमध्ये ATP फायनल अजिंक्यपद स्पर्धेत आज अग्रमानांकित कार्लोस अल्काराझ याच्यासमोर यानिक सिनर याचं आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना ट्युरिन इथं सुरू होईल. म्यानमामध्ये आज पहाटे 3.5 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचं केंद्र भूगर्भात 10 किलोमीटरवर असल्याची माहिती राष्ट्रीय भूगर्भशास्त्र केंद्रानं दिली. जपानच्या प्रधानमंत्री सानी ताकाची देशाच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या 3 अण्वस्त्र विरोधी तत्वांचा आढावा घेण्याचा विचार करत असल्याचं जपानमधल्या एका वृत्तपत्रात म्हटलंय. अणुबॉम्बस्फोटांची शिकार ठरलेला देश म्हणून जपाननं 3 अण्वस्त्र विरोधी तत्व राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारलेत. ही सुधारणा देशाच्या सुरक्षा धोरणात महत्वाचा बदल घडवून आणेल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे तीव्र पडसाद उमटतील असं या लेखात म्हटलंय. मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पूर्व राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी आज थंडीची लाट राहील तर तमिळनाडू आणि करैकलमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान राजधानी दिल्ली परिसरात हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. निवडणूक निकालानंतर राजदमध्ये फूट. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार. महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. देशात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात किमान 10 जणांचा मृत्यू आणि कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात भारतासमोर विजयासाठी 124 धावांचं आव्हान, मात्र दुसऱ्या डावात खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.